या कार्यक्रमाचे प्रायोजक सुप्रसिद्ध श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेचे प्रकाशक सरस्वती पब्लिशिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड.
महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे.
नव्या वर्षाचे स्वागत डी एन शिर्के यांच्या महालक्ष्मी दिनदर्शिकेने करा.
श्रोते हो, साहित्य रंग या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सरस्वती पब्लिशिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांनी आणखीन एक दर्जेदार बेस्ट सेलर इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद आपल्या दिमतीला हजर केलाय. फॉल्ट इन आवर स्टार्स, ज्याचे मूळ लेखक आहेत जॉन ग्रीन. या पुस्तकाचा अनुवाद सुप्रसिद्ध अनुवादिका शुभदा विद्वंस यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये केलाय. पुस्तक कधी स्मार्ट असतं का हो? हो, वाचून पहा. हे पुस्तक अतिशय स्मार्ट आहे. कारुण्याची झालर असलेला विनोद आणि सौंदर्यपूर्ण सादगी यांनी नटलेल्या या पुस्तकाच्या वाचनानं वाचक फक्त खोलवर हेलावत नाही तर त्याच्या भावविश्वात अतिशय हळुवारपणे हवी हवीशी वाटणारी खळबळ माजते.
भरतीची एक लाट अंगावर आली तशी समुद्राकडे पाठ फिरवून उभ्या असलेल्या त्या डच ट्युलिप मॅननं समुद्राकडे मान वळवली आणि म्हणाला, माझ्या आयुष्यात सामील होणारा, प्रतिवाद घालणारा, विष कालवणारा, माझा आनंद झाकोळणारा बघ, त्याच्याकडे बघ, त्या लाटा बघ, कशा क्षणात वर उसळतात तर क्षणात सागराच्या पोटात शिरतात आणि जाताना सारं काही आपल्या बरोबर घेऊन जातात. काय घेऊन जातात ते? मी विचारलं. पाणी, तो डचमॅन म्हणाला. आणि हो, त्याबरोबर वेळ सुद्धा.
जॉन ग्रीन यांनी कॅन्सरग्रस्त मुलांच्या अंतरंगाचा वेध अतिशय अचूकपणे घेतलाय. या पुस्तकामधलं संवाद विसरणं खरोखरच अवघड आहे. क्वचित पुस्तक डार्क कॉमेडीच्या अंगाने पुढे सरकते परंतु वास्तवाचं भान कुठेही सुटलेलं नाही. पुस्तकाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की या पुस्तकामध्ये आणखी दुसऱ्या एका पुस्तकाचं म्हणजे अन इम्पिरियल ॲप्लिक्शनचे पानोपानी संदर्भ आहेत, ज्याचा लेखक सरफिरा पीटर व्हॅन हुटेन हा सरफिरा माणूस आहे. ह्या पुस्तकाच्या संदर्भामुळे ही कादंबरी अधिक रोचक झाली.
ह्या पुस्तकातील हेझेल ग्रेसच्या तोंडी असलेले संवाद तसंच व्हॅन हुटेनच्या विक्षिप्त व्यक्तिमत्वातील खाचाखोचा लेखकाच्या बुद्धिचातुर्याची पावतीच देतात. ऑगस्टस म्हणतो, वेदनेबद्दलचं वैशिष्ट्य हे की ती जाणवली पाहिजे हीच तिची मागणी असते. किंवा त्याचं कारुण्याची झालर असलेलं वाक्य म्हणजे, आपल्यामध्ये वाईट कोणीच नाही, हा कॅन्सर सुद्धा वाईट नाही कारण त्याला सुद्धा जगायचं आहे.
श्रोते हो, ऐकूया द फॉल्ट इन आवर स्टार्स या कादंबरीमधला काही भाग.
आयझॅकनं उपहाराच्या पदार्थांच्या टेबलावर त्याचा हात ठेवला आणि त्याच्या प्रचंड मोठ्या डोळ्यानं माझ्याकडे बघत तो म्हणाला, बरं सांगतो, ऐक, मी आज सकाळी क्लिनिकमध्ये गेलो होतो आणि मी माझ्या सर्जनला असं सांगत होतो की मला आंधळं होण्यापेक्षा बहिरं होणं अधिक आवडेल. तेव्हा डॉक्टर म्हणाले, असं नाही होऊ शकत. त्यावर मी त्यांना म्हणालो, हो खरं आहे, तुम्ही म्हणता ते तसं होणार नाही. मला फक्त असं म्हणायचं आहे की जर मला निवड करण्याची संधी मिळाली ती मी आंधळं होण्यापेक्षा बहिरं होणं पसंत करीन. पण मला याची जाणीव आहे की मला निवड करण्याची संधी मिळणार नाही. मग डॉक्टर म्हणाले, तुझ्यासाठी चांगली बातमी आहे की तू बहिरा होणार नाहीस. मी त्यांना प्रतिसाद दिला, माझ्या डोळ्यांचा कॅन्सर मला निदान बहिरं बनवणार नाही असा दिलासा दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. हे माझं सद्भाग्य आहे, तुमच्यासारखा हुशार डॉक्टर विचारपूर्वक माझं ऑपरेशन करणार आहे. श्रोते हो, आमची पुस्तकं वाचण्याचा आनंद जरूर घ्या.
आमचा पत्ता,
सरस्वती पब्लिशिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, 1079 ख 2 E Ward, वसंत प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर 416008.
संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक
02315 30 32 5. फोन नंबर पुन्हा एकदा 02315 30 32 5.
श्रोते हो, पुस्तकं ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत. आमची वेबसाईट आहे
www.sarasvatibooks.com.
आमचा ईमेल आयडी
info@sarasvatibooks.com.
पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत नमस्कार.
या कार्यक्रमाचे प्रायोजक सुप्रसिद्ध श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेचे प्रकाशक सरस्वती पब्लिशिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड.